नमस्कार. आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी वैभवी जोशी आपलं स्वागत करते. ठळक बातम्या. यंदाचा जागतिक महिला दिन नारी शक्तीसह विकसित भारत या संकल्पनेवर साजरा करण्याचा केंद्र सरकारचा निर्णय. तंत्रज्ञानाच्या योग्य वापरानं प्रशासनात पारदर्शकता येत असल्याचं मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन. भैयाजी जोशी यांच्या मराठी संदर्भातल्या विधानाचे विधिमंडळात तीव्र पडसाद. जमीन महसूल संहिता सुधारणा विधेयक विधानसभेत मंजूर. राज्यात बाईक टॅक्सी सेवेचा प्रस्ताव मंजुरीच्या अंतिम टप्प्यात. आणि मराठवाडा साहित्य परिषदेचे विशेष वाङ्मय पुरस्कार जाहीर. अजित दळवी यांना नटवर्य लोटू पाटील विशेष नाट्य पुरस्कार. आता सविस्तर बातम्या. यंदाचा जागतिक महिला दिन नारी शक्तीसह विकसित भारत या संकल्पनेवर आधारित साजरा करण्यात येणार आहे. केंद्रीय महिला आणि बालकल्याण मंत्री अन्नपूर्णा देवी यांनी काल याबाबतची घोषणा केली. या निमित्तानं नवी दिल्ली इथं विज्ञान भवनात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या उपस्थितीत एका परिसंवादाचं आयोजनही करण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं. सरकार विविध धोरण आणि योजनांच्या माध्यमातून महिला सबलीकरण आणि लिंगभाव समानतेसाठी काम करत असल्याचंही अन्नपूर्णा देवी यांनी म्हटलं आहे. तंत्रज्ञानाच्या योग्य वापरानं प्रशासनात पारदर्शकता येत असल्याचं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. काल ठाण्यात स्पेस टेक फॉर गुड गव्हर्नन्स या विषयावरच्या चर्चासत्रात ते बोलत होते. तंत्रज्ञानाचा योग्य वापर आपल्या कार्यक्षमतेतही वृद्धी करत असल्याचं मुख्यमंत्र्यांनी नमूद केलं. ते म्हणाले,
इतने बड़े पैमाने पर ये जो सारी टेक्नोलॉजी है कि जिसके कारण आज हम लोग देखते हैं रिमोट सेंसिंग हमारे पास है, नेशनल रिमोट सेंसिंग है, महाराष्ट्र में महाराष्ट्र रिमोट सेंसिंग है, रीजनल रिमोट सेंसिंग है, ये सारी जो कैपेबिलिटीज है इन कैपेबिलिटीज का उचित उपयोग, ड्रोन टेक्नोलॉजी का उचित उपयोग, जीपीएस का उचित उपयोग, ये सारी चीजों के कारण हमारे गवर्नेंस में एक ट्रांसपेरेंसी भी आती है, एक एफिशियंसी भी आती है और एक अकाउंटेबिलिटी भी आती है.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ नेते भैयाजी जोशी यांनी मराठी संदर्भात केलेल्या विधानाचे तीव्र पडसाद काल विधिमंडळात उमटले. त्यावरून विधान परिषदेचं कामकाज वारंवार बाधित झालं. यासंदर्भात अनिल परब यांनी 289 अन्वये चर्चेचा प्रस्ताव मांडला, तो सभापतींनी फेटाळून लावला. त्यावरून गदारोळ झाल्यानं कामकाज 2 वेळा प्रत्येकी 10 मिनिटांसाठी स्थगित करण्यात आलं. कामकाज पुन्हा सुरू झाल्यावर भाई जगताप यांनी सभापतींच्या परवानगीने या विषयावर मत मांडत जोशी यांच्यावर कारवाईची मागणी केली. विधानसभेत भास्कर जाधव यांनी हा मुद्दा उपस्थित केला. यावर बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईसह सगळ्या महाराष्ट्राची आणि महाराष्ट्र शासनाची भाषा मराठीच असल्याचं सांगत इथे राहणाऱ्या प्रत्येकानं मराठी भाषा शिकून घ्यावी हीच शासनाची भूमिका असल्याचं स्पष्ट केलं. आमदार आदित्य ठाकरे यांनी या संदर्भात बोलताना जोशी यांनी माफी मागावी असं म्हटलं, तर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भैयाजी जोशी यांच्याविरोधात राजद्रोहाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी केली.
या मुंबईची भाषा असेल या महाराष्ट्राची भाषा असेल ही मराठीच आहे ही सुरेश जोशी यांनी जाणून घ्यावं आणि या वक्तव्यासाठी त्यांनी माफी मागायलाच पाहिजे.
मी त्यांना आव्हान देतोय की अशी भाषा त्यांनी अहमदाबादमध्ये जाऊन करून दाखवावी, तामिळनाडूमध्ये करून दाखवावी, कर्नाटकात, केरळमध्ये, बंगालमध्ये ही तिकडे भाषा करून नुसती दाखवायची नाही तर भाषा करून सुखरूप येऊन दाखवावं. मराठी माणूस हा सहृदय आहे, दयाशील आहे, म्हणून कोणी यावं आणि टपली मारून जावं अशी आता ही पद्धत आहे, त्याच्यावरती राजद्रोहाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे.
जोशी यांच्या या विधानाचा महाविकास आघाडीच्या नेत्यांनी हुतात्मा स्मारकाजवळ निषेध केला, तसंच हुतात्मा स्मारकाला अभिवादन करून ही मुंबई तुटू देणार नसल्याची शपथ घेतली. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही जोशी यांच्या या विधानाबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली. दरम्यान भैयाजी जोशी यांनी आपल्या विधानावरून गैरसमज झाल्याचं म्हटलं आहे. महाराष्ट्रात येणाऱ्या प्रत्येकानं मराठी भाषा शिकलीच पाहिजे अशी आमची स्पष्ट भूमिका असल्याचा खुलासा त्यांनी केला.
मी केलेल्या एका विधानामुळे गैरसमज झाला आहे असं मला वाटतं. महाराष्ट्राची भाषा मराठी आहे आणि मुंबई हे महाराष्ट्राचाच भाग आहे, त्यामुळे मुंबईची भाषा मराठी याच्याबद्दल कुठेही दुमत असल्याचं काही कारण नाही. मुंबई हे बहुभाषिक लोक आहेत आणि म्हणून स्वाभाविकपणाने आमची सर्वांची अपेक्षा राहते की बाहेरून येणारी व्यक्ती आपल्या भाषेबरोबरच मराठी भाषा त्यांनी समजून घ्यावी, ती शिकावी. एक समृद्ध अशी आपली मराठी भाषा आहे, ती अनेकांनी अभ्यासावी अशीच आमची अपेक्षा आहे.
राज्यात आर्थिक गुंतवणुकीच्या व्यवहारासाठी येणाऱ्या कंपन्या खऱ्या आहेत की फसव्या हे तपासण्यासाठी आणि भविष्यात टोरेस कंपनीसारखे आर्थिक गुन्हे होऊ नयेत यासाठी महाराष्ट्र इंटेलिजन्स युनिटची स्थापना करण्यात येणार असल्याची घोषणा गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी विधान परिषदेत केली. टोरेस कंपनीकडून झालेल्या गुंतवणूकदारांच्या फसवणुकीबद्दल ते बोलत होते. या कंपनीनं 16,786 जणांची सुमारे 2,500 कोटी रुपयांची फसवणूक केली असून 49,02,00,000 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असल्याची माहिती कदम यांनी दिली. राज्यातल्या विविध विद्यापीठांची उपकेंद्र स्थापन करण्याची व्यवहार्यता तपासण्यासाठी समिती स्थापन करण्यात आल्याचं उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी विधान परिषदेत सांगितलं. शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या अन्य अडचणी सोडवण्यासाठी शालेय शिक्षण विभागाचं कामकाज जास्तीत जास्त ऑनलाईन करण्याचा प्रयत्न असल्याचं शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी सांगितलं. पवित्र पोर्टलच्या माध्यमातून शिक्षकांची कोणतीही चुकीची भरती झालेली नाही असंही त्यांनी स्पष्ट केलं. तर शालेय स्तरावर कृषी अभ्यासक्रमाचा समावेश करण्याची मागणी मराठवाडा पदवीधर मतदारसंघाचे आमदार सतीश चव्हाण यांनी केली. महाराष्ट्र जमीन महसूल संहिता सुधारणा विधेयक 2025 काल विधानसभेत एकमतानं मंजूर झालं. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी हे विधेयक सभागृहात मांडलं. या सुधारणेमुळे शासकीय थकबाकीपोटी लिलाव होऊन सरकार जमा झालेल्या पडीक जमिनी शेतकऱ्यांना परत मिळणार आहेत. गाव आणि शहरात महिलांना तक्रार करता यावी यासाठी महिला भवन उभारावं अशी मागणी काँग्रेसचे आमदार अमित देशमुख यांनी काल विधानसभेत केली. महिलांना परिवहन विभागाच्या बसमध्ये मोफत प्रवासाची सुविधा द्यावी, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना अपात्र ठरवू नये, गर्भाशय मुखाच्या कर्करोगावरील लस मोफत उपलब्ध करावी आदी मागण्याही देशमुख यांनी केल्या. या बातम्या आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत. राज्यात बाईक टॅक्सी सेवा प्रस्ताव मंजुरीच्या अंतिम टप्प्यात असल्याची माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली. विधानभवन परिसरात ते वार्ताहरांशी बोलत होते.
तरुण तरुणींना रोजगार मिळावा या राज्यातील आणि प्रवासी जे आहेत त्यांची प्रवासादरम्यान होणारी जी खर्च जो आहे तो कमी व्हावा यासाठी देशातील 22 राज्यांमध्ये बाईक टॅक्सी चालू आहे. राज्य शासनानं सुद्धा तो निर्णय घेण्याचं ठरवलं आहे. त्या माध्यमातून ती प्रक्रिया चालू आहे. या महिन्यातच बाईक टॅक्सीला मंजुरी मिळेल असं मला वाटतंय, कारण काही सुरक्षिततेचे नियम जे आहेत ते त्या बाईक टॅक्सी चालवत असताना प्रवाशांच्या माध्यमातून घेणं गरजेचं. माननीय मुख्यमंत्र्यांच्या 100 दिवसांचा जो कार्यक्रम आहे त्यामध्ये बाईक टॅक्सी लवकरात लवकर परवानगी देण्याचं निश्चित.
मराठवाडा साहित्य परिषदेचे विशेष वाङ्मय पुरस्कार काल जाहीर झाले. जालना इथले अण्णा सावंत यांच्या फुलटायमर या आत्मचरित्राला यशवंतराव चव्हाण विशेष वाङ्मय पुरस्कार जाहीर झाला असून प्रसिद्ध नाटककार अजित दळवी यांना नटवर्य लोटूपाटूल विशेष नाट्य पुरस्कार घोषित करण्यात आला आहे. 25,000 रुपये आणि सन्मानचिन्ह असं या पुरस्काराचं स्वरूप आहे. येत्या 29 मार्चला छत्रपती संभाजीनगर इथं मसापच्या नागो नांदापूरकर सभागृहात हे पुरस्कार समारंभपूर्वक प्रदान करण्यात येणार आहेत. डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ आणि गोपीनाथराव मुंडे संशोधन संस्थेकडून छत्रपती संभाजीनगर इथल्या शेतमजुरांच्या सामाजिक आर्थिक उन्नतीच्या प्रश्नांवर उपाय शोधण्यासाठी काल परिसंवाद घेण्यात आला. भारतीय किसान संघाचे संघटन मंत्री दिनेश कुलकर्णी यांनी यावेळी बोलताना शेतीशी संबंधित लहान व्यवसायांना सुरक्षा प्रदान करणं आवश्यक असल्याचं नमूद केलं. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात मातृभाषेतून शिक्षणावर भर दिला जाणार आहे, मात्र SNDT विद्यापीठात फार आधीपासून इंग्रजी, मराठी, हिंदी, गुजराती या मातृभाषा असलेल्या विद्यार्थिनींना मातृभाषेतूनच परीक्षेची सुविधा असल्याचं या विद्यापीठाच्या कुलगुरू उज्ज्वला चक्रदेव यांनी म्हटलं आहे. बीड इथं ई लँग्वेज लॅब, सायन्स लॅब आणि फॅशन डिझायनिंग क्रिएशन लॅबचं उद्घाटन चक्रदेव यांच्या हस्ते काल झालं, त्यावेळी त्या बोलत होत्या. दुग्ध उत्पादन क्षेत्रात सर्वांनी पुढाकार घ्यावा असं आवाहन खासदार डॉ अजित गोपछडे यांनी केलं आहे. ते काल नांदेड इथं या संदर्भातल्या एका कार्यशाळेत बोलत होते. सहकार क्षेत्रात सर्वांच्या हक्काचं रक्षण करत पारदर्शकता महत्वाची असते, यातून एखाद्या जिल्ह्याचा कायापालट होऊ शकतो असा विश्वास गोपछडे यांनी व्यक्त केला. संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ काल जालना जिल्ह्यातल्या घनसावंगी आणि भोकरदन शहरात बंद पाळण्यात आला. घनसावंगीतल्या सुदगिरणी चौकात रस्ता रोको आंदोलनही करण्यात आलं. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात सद्यस्थितीत 61,077 ब्रास वाळू उपलब्ध आहे. ही वाळू रितसर मागणी नोंदवून तसंच शुल्क भरून उपलब्ध आहे. घरकुल लाभार्थ्यांना 5 ब्रास वाळू मोफत उपलब्ध असून खरेदीसाठी ग्राहकास सेतू केंद्र किंवा इतर 145 सुविधा केंद्रात जाऊन नोंदणी करणं आवश्यक आहे. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. यंदाचा जागतिक महिला दिन नारी शक्तीसह विकसित भारत या संकल्पनेवर साजरा करण्याचा केंद्र सरकारचा निर्णय. तंत्रज्ञानाच्या योग्य वापरानं प्रशासनात पारदर्शकता येत असल्याचं मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन. आणि जमीन महसूल संहिता सुधारणा विधेयक विधानसभेत मंजूर. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं उर्दू बातमीपत्र सकाळी 9 वाजता. नमस्कार.